आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एनएस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलिकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलिकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळमधील कोट्टायम इथं काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीतादत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एनएस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.